लागवड क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे 2,20,000 क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. केळी उत्पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने होणाऱ्या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. एकूण उत्पादनापैकी 50% उत्पादन महाराष्ट्रात होते. मुख्यतः उत्तर भारतात जळगाव भागातील बसराई केळी पाठवली जाते. त्याचप्रमाणे सौदी अरेबिया, इराण, कुवैत, दुबई, जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळीची निर्यात केली जाते. त्यापासून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. केळीच्या 86%हून अधिक उपयोग खाण्याकरता होतो. पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून केळफुले, कच्ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरता वापरतात. फळापासून टिकाऊ पूड, मुरब्बा, टॉफी, जेली इत्यादी पदार्थ बनवतात. वाळलेल्या पानांचा उपयोग आच्छादनासाठी करतात. केळीच्या खोडाचे व कंदाचे तुकडे करून ते जनावरांचा चारा म्हणून उपयोगात आणतात. केळीच्या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्ह म्हणून उपयोग केला जातो.